पुढील नोंद आहे कर्दळ, इंडियन शॉर्ट. कर्दळ ही कॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव कॅना इंडिका असे आहे. ही मूळची वेस्ट इंडिज आणि मध्य आणि दक्षिण अमेरिका येथील आहे. कर्दळ ही मोठी, बहुवर्षायू आणि शोभादायक औषधी असल्यामुळे भारतात बागेमध्ये तिच्या अनेक जाती आढळतात. कर्दळीचे जमिनीखालील खोड म्हणजे मूलक्षोड जाड असते. तिचे जमिनीवरील खोड 0.9 ते 1.2 मीटर उंच असते. पाने साधी आणि आकाराने मोठी असतात. फुले अनियमित, द्विलिंगी, जोडीने, लाल, शेंद्री आणि मिश्र रंगाची असतात. बिया अनेक, काळ्या, लहान, गोलाकार आणि छर्यांप्रमाणे असतात. त्यामुळे या वनस्पतीला इंडियन शॉर्ट असेही म्हणतात. कर्दळीची लागवड ओल्या भुसभुशीत जमिनीत केली जाते. हिला उष्ण हवामान लागते. जमिनीखाली वाढणाऱ्या मूलक शोडापासून अभिवृद्धी करतात. नवीन प्रकार बियांपासून तयार करतात. निरनिराळ्या प्रकारात संकर करून पुष्कळ ठेंगण्या, निरनिराळ्या रंगछटांच्या आणि मोठ्या फुलांच्या जाती तयार करतात. कर्दळीचे मूळ मूत्रल म्हणजेच लघवी साफ करणारे आहे. उत्तेजक आहे आणि स्वेदकारी म्हणजे घाम आणणारेही आहे. बिया जखमा भरून येण्यास चांगल्या आहेत. दागिने बनवण्यासाठी कर्दळीच्या बियांचा वापर होतो. ही नोंद राजा ढेपे यांनी लिहिली आहे.